सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
हाय मी मिलिंद सोमण, तुम्ही ऐकताय लाइट्स कैमरा एक्शन विद आरजे श्रुति। 93.5 रेड एफएम बजाते रहो
एक्शन।
हाय मिलिंद।
हाय श्रुति।
मला तुला विचारायला आवडेल की 51 वर्षांपूर्वी जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तो कोणत्या हॉस्पिटल मध्ये झाला?
आय थिंक द हॉस्पिटल वॉज कॉल्ड द क्वीन मदर्स हॉस्पिटल, असं नाव होतं हॉस्पिटलचं,
म्हणूनच माझा राजा जन्म झाला कदाचित। सो अर्थात एक सरप्राईज असं की मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिलिंदच्या आईला सुद्धा विचारायला हव्यात आणि त्यासाठी आपण कॉल करणार आहोत मिलिंदच्या आईला। ये
आई नाहीये वाटतं घरी, फिरायला गेली असेल।
ओ राईट, मिलिंद मिलिंदची आई असल्यामुळे कदाचित वॉकला गेला असावात।
पण किलोमीटर रोज,
7-8 किलोमीटर रोज
रोज रोज। आई आधीपासूनच ऍक्टिव्ह आहे, शी वॉज अ टीचर, बायोकेमिस्ट्री शिकवायच्या विल्सन कॉलेजमध्ये, आणि शी ऑलवेज हॅड दिस आयडिया की जेव्हा रिटायर होणार तेव्हा शी वॉन्ट्स टू ट्रॅव्हल, शी वॉन्ट्स टू गो ऑन ट्रेक्स अँड सी द वर्ल्ड ऑन फूट। सो शी स्टार्टेड ट्रेकिंग एट द एज ऑफ 60, 60व्या वर्षी, आणि प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन ट्रेक्स करते आई, आणि शी 77, बराच एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा जास्त।
यु नो, इतर वेळी मुलांमुळे आईला पळावं लागतं, पण मिलिंदच्या बाबतीत सगळंच वेगळं। घरातच इन्स्पिरेशन असेल तर मिलिंद मॅरेथॉन्स मध्ये कसा बरं नाही धावणार। पण तो कधी शाळेतून पळून गेला होता का? अहो गेला होता, पण कधी का आणि केव्हा कळेल तुम्हाला थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
माझ्या रनिंगची सुरुवात जी आहे ती मिलिंदमुळेच झाली आहे, ऑल क्रेडिट गोज टू हिम। पहिली माझी मॅरेथॉन आयुष्यातली पिंकथॉनच होती आणि मी त्यावेळेस 10 किलोमीटर धावले होते।
मी तर काय केलं नाही, ओनली कन्व्हिन्स्ड यू दॅट यू आर केपेबल, की तू करू शकतेस,
पण ते तू सांगितलं।
हा मी सांगितलं फक्त, पण तू करणार आहे तू। अँड कॉंग्रॅच्युलेशन।
थँक्यू सो मच। आता स्कूलमधून कधी तू पळून गेला होतास का?
रोज रोज मी पळून जायचं, मला अजिबात स्कूल आवडायचं नाही। आय स्टार्टेड स्विमिंग ॲक्च्युली कम्पेटिटिव्हली, नॅशनल लेवलला मी पोहायचो फ्रॉम द एज ऑफ 9। तर शाळेत सुद्धा लोकांना माहिती होतं की मी ऑब्व्हियसली स्विमिंग करतो, आय यूज्ड टू रेप्रेझेंट माय स्कूल एज वेल, तर थोडंसं गर्व असेल त्यांना। पण माय एंटायर अटेन्शन वॉज कधी क्लास संपतो आणि मी कधी निघतो इथून, अँड ऑल थ्रू स्कूल, ऑल थ्रू कॉलेज इट वॉज द सेम। इनफॅक्ट कॉलेजमध्ये खूपदा मला एक्झामसाठी बसून दिलं नाही, बिकॉज आय डिडंट हॅव इनफ अटेंडन्स, अँड इट्स नॉट बिकॉज आय वॉज फुलिंग अराउंड एंड गोइंग टू क्लब्स, बट बिकॉज आय वॉज गोइंग टू कोचिंग कॅम्प्स अँड थिंग्स लाईक दॅट।
आय वॉज
व्हेरी 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 सिरियस, व्हेरी सिन्सिअर। माय होल लाईफ वॉज ॲक्च्युली स्पोर्ट्स। इनफॅक्ट आय मस्ट टेल यू दॅट यू टॉक अबाउट गुड लुक्स अँड आत्ता जे काय लोक बोलतात, बट ॲट दॅट टाइम टिल इनफॅक्ट आय वॉज 23, आय डिडंट रिअलाइज दॅट पीपल फेल्ट दॅट वे, की आय एम गुड लुकिंग, टिल आय वॉज 23। म्हणजे मुली येऊन बोलायच्या, बट आय डिडंट रिअलाइज वॉट इट वॉज, ॲज ऑफ दे वर जस्ट यु नो बिंग बोरिंग। आता ऑफकोर्स 30 वर्ष मला रिअलायझेशन रोज दर तासाला
मिनिटाला होत आहे। राईट।
पिछले 30 सालों से ये एहसास उन्हें कौन दिला रहा है? ऑफकोर्स हम सारी लड़कियां, आंटी आप भी। पर जिस पर सारी लड़कियां आज तक मरती हैं, वो सबसे पहले किसको अपना दिल दे बैठे थे? सुनिए थोड़ी ही देर में ये बातें एक्सक्लूसिवली ऑन लाइट्स कैमरा एक्शन।
तुझा फर्स्ट क्रश कोण होता स्कूल मध्ये?
स्कूल मध्ये आय हॅड अ बिग क्रश ऑन माय मॉडल सायन्स टीचर, अँड हर नेम इज प्रिसिला, म्हणजे शी इज स्टील अ टीचर इन द स्कूल आय थिंक। पण तेव्हा मी आय थिंक आय वॉज अबाउट 15 or 16, अँड शी मस्ट हॅव बीन 23। शी केम फ्रॉम द स्कूल दॅट माय सिस्टर्स वर गोइंग टू, माझ्या बहिणी एक शाळेत जायच्या, त्याचं नाव काय होतं, कॉन्व्हेंट गर्ल्स हाय स्कूल, अँड तिथनं ती आली होती आणि ती आम्हाला मॉरल सायन्स शिकवायची, खूपच सुंदर होती ती। इनफॅक्ट सगळी मुलं तिला जुली म्हणायची, बिकॉज ॲट दॅट टाइम दॅट फिल्म रिलीज झाली होती अँड इट वॉज एक्स्ट्रीमली पॉप्युलर, अँड ऑफकोर्स दॅट सॉन्ग जुली आय लव यू अँड ऑल दॅट, आणि सगळी मुलं मरायची तिच्यावर, इट वॉज क्वाईट अमेझिंग, बट आय थिंक शी ॲक्च्युली लाईक्ड मी।
ते कसं कळलं तुला?
आय जस्ट थिंक दॅट द वे शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल्ड ॲट मी अँड held my hand, no she didn't hold my hand. It was, yeah,
काहीतरी अशी maddening हरकत तू कधी केलीस तिच्यासाठी म्हणून?
एकदा हो मी भांडलो होतो एका मुलाशी. आम्ही खूपच म्हणजे वी वर रेसलिंग ऑन द फ्लोर अँड इकडे तिकडे आणि सगळी मुलाशी जमा झाली होती. बट शी डिडंट रिअलाइज इट वॉज फॉर हर. तर असंच एका मुलाबरोबर, सो आय ऑल्सो मस्ट हॅव बीन अ लिटल पोझेसिव्ह अँड ही मस्ट हॅव ऑल्सो बीन अ लिटल पोझेसिव्ह. तर आमचं असं फिजिकल भांडण झालं तिच्या समोर. आणि
in fact,
oh, she did actually hold my hand. She said, you know, why are you doing this? And I said, I have no answer. I said, तो मुलगा मला आवडत नाही असं काहीतरी.
काय तुम्हाला आठवतायत ना शाळेतल्या त्या टीचर. वैसे ये प्यार में कैसे डूबे ये तो हमने सुन लिया, पर इनको किसी ने लिटरली पानी में डुबाया था, ये कैसे हो सकता है? आपको पता चलेगा सिर्फ और सिर्फ लाइट्स कैमरा एक्शन पर.
ऍज अ चाइल्ड तुला कोणता कॉम्प्लेक्स होता का की शारा मला हे येत नाही किंवा मला हे यायला पाहिजे?
नाही, कधीच नाही. मे बी ऑल्सो थ्रू माय ओन एफर्ट्स. आता आय वॉज लाईक आय सेड, आय वॉज अ नॅशनल लेवल स्विमर फ्रॉम द एज ऑफ 9. इट वॉज बाय माय एफर्ट वॉट एव्हर आय अचीव्ह अँड इट वॉज अप्रिशिएटेड. सो आय ग्रू अप लाईक दॅट, बिलिव्हिंग की इफ यू अचीव्ह समथिंग थ्रू युअर ओन एफर्ट पीपल विल अप्रिशिएट.
पण तू 9 वर्षांचा असताना तू स्विमिंगला सुरुवात केली, तर ती सुरुवात कशी झाली?
मी शिवाजी पार्कला राहतो मुंबईत आणि तिथे ॲट दॅट टाइम 1975-76 इट वॉज वन ऑफ द फ्यू स्विमिंग पूल्स मुंबईत. जास्त नव्हते, आता सुद्धा जास्त नाही आहेत, बट इट्स अ व्हेरी फेमस पूल. आणि तिथे मला वाटतं साधारण 30,000 का 40,000 मेंबर्स होते त्या स्विमिंग पूल
मध्ये.
दर उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी मुलं सगळे फॅमिलीज सगळे तिथे जायचे पोहायला. अँड एक दिवस मी पण गेलो माझ्या नेबर्स बरोबर आणि एकाने मला ढकलून दिलं डीप मध्ये. बट आय जस्ट स्टार्टेड टू स्विम व्हेरी लकीली. आय डिडंट फील आय वॉज ड्राउनिंग ऑर एनिथिंग. थोडंसं मी हातपाय मारायला लागलो अँड आय फेल्ट रिझनेबली कम्फर्टेबल, म्हणजे घाबरलो वगैरे नाही. अँड देन यु नो आय स्टार्टेड गोईंग रेग्युलरली आणि अ कोच स्पॉटेड मी व्हेरी व्हेरी सून, लाईक आफ्टर जस्ट लाईक मंथ ऑर टू मंथ्स. इन सेज ही सेड, तू प्रॅक्टिस का करत नाहीस, तू चांगला स्विमर होऊ शकतोस. सर सर करूया. And that's how it started.
यार अभी तो शुरुआत है, थोड़े थोड़े सीक्रेट्स रोज रिवील होंगे हफ्ते भर, और तब तक करेंगे बातें फेसबुक या ट्विटर पर. आरजे श्रुति रेड एफ एम, आरजे SHRUTII RED FM इस पूरे नाम से मेरा फेसबुक पेज है, इसको ढूंढो लाइक करो, यहाँ पर करेंगे बातें. कि वहाँ ट्विटर पर @RJShru RJSHRU यह नवा मजा हैंडल है. आई सी यू गाइस टुमारो ऑन 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.
Buying a car on Carvana was so easy. I was able to finance it through them.
Whoa, wait. You mean finance?
Yeah, finance. Got pre-qualified for a Carvana auto loan, entered my terms, and shopped from thousands of great car options all within my budget.
That's cool that financing through Carvana was so easy.
Financed. Done. And I get to pick up my car from their Carvana vending machine tomorrow.
Financed.
Right, that's what I said.
You can spend time trying to pronounce financing, or you can actually finance and buy your car today on
Carvana.
Financing subject to credit approval. Additional terms and conditions may apply.